है दूसरा श्लोक 59वां। विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते। अर्जुना आणि कही एक सांगेन ऐके कौतिक, या विषयांते साधक तेजिती नियमे। श्रोत्रादी इंद्रिये आवरिती परी रसने नियमू न करीती, ते सहस्रधा कवळ जती विषयी। जैसी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसे नि नाशू निपजे तया वृक्षा। तो उदकाचे नि बळे अधिके, जैसा आडवे नि आंगे फाके, तैसा मानसी विषयो पोखे रसनाद्वारे। येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमू न ये रस हटे। जे जीवन हे न घटे येणे विण, मग अर्जुना स्वभावे ऐसियाही नियमाते पावे। जे परब्रह्म अनुभवे होऊनि जाईजे, तई शरीर भावना सती इंद्रिये विषय विसरती। जई सोहम भाव प्रतीती प्रगट होय।
वंदे गुरुणां चरणारविंदे, संदर्शित स्वात्मसुखावबोधे, जनस्य ये जांगलिकायमाने, संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रुति विप्रतिपन्नाते यदा स्थास्यति निश्चला, समाधावचला बुद्धि ही तदा योगम अवाप्स्यसी। या श्लोकापर्यंत आपण आलेलो होतो। आत्मनिवेदन भक्तीच्या अंतर्गत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत काय काय सांगितलेलं आहे हे आपण पाहणार आहोत। त्याची सुरुवात मागच्या रविवार पासून आपण केली। मागच्या रविवारी आपण असं पाहिलं की भगवंतांनी अर्जुनाला प्रथम आत्मविषयक तत्वज्ञान दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं। अलक्षण अशा आत्म्याची लक्षणं सांगितली। ही सगळी लक्षणं ही आपण देहबुद्धीत असल्यामुळं, मायेमध्ये वर्तन करत असल्यामुळं आणि जगत सत्य असं धरून चालत असल्यामुळं, त्याच्या विपरीत म्हणून आत्म्याची ही लक्षणं आहेत। एरवी आत्म्याला लक्षणं नाहीत, पण आपल्याला तो अविनाशी आहे हे त्याचं लक्षण अशा करता सांगितलं जातं की आपण आपल्या स्वतःला विनाशी आहोत असा अनुभव करतो, म्हणून त्याचं अविनाशी लक्षण झालं। एरवी त्याला लक्षण नाही। तो अजन्म आहे असं त्याचं अशा करता लक्षण सांगितलं जातं। न जायते म्रियते वा कदाचित, आपण आपल्या स्वतःला मरते अनुभवतो आपण कधीतरी जन्मलेले असतो आणि कधीतरी आपण मृत्यू पावतो हे आपलं लक्षण म्हणजे देहाचं लक्षण आपल्याला माहीत असल्यामुळं आत्म्याबद्दल सांगत असताना आत्मा हा अजन्म आहे असं सांगितलं जातं. तो स्वयंभू आहे असं सांगितलं जातं. अशा करता सांगितलं जातं की आपण स्वयंभू नाही, आपल्याला कोणीतरी निर्माण केलेलं आहे. कोणाच्या तरी इच्छेनी कोणाच्या तरी कृतीनी आपण निर्माण झालो तसा आत्मा नाही. आणि जगातली प्रत्येक वस्तू ही कोणीतरी निर्माण केलेली असेल म्हणून आत्म्याला अथवा परमात्म्याला कोणीतरी निर्माण कशावरून केलं नसेल असा जर प्रश्न पडत असेल, कारण निर्माण केल्याखेरीज इथं काहीच निर्मित होत नाही, तर मग त्या परमात्म्याला निर्माण करणारा देखील आणि कोणीतरी त्याच्या पलीकडचा परमात्मा असला पाहिजे. या परंपरेला अंत राहणार नाही. शेवटी काहीतरी एक वस्तू असलीच पाहिजे की जी कायम आहे म्हणून सगळं निर्माण झालं. अशी वस्तू म्हणजे आत्मा. अशा प्रकारची आत्म्याची लक्षणं खरं म्हणजे आपल्या अनुभवाच्या विपरीत म्हणून सांगण्यात आली, सांगितली गेली. आणि ते खरं म्हणजे तुझं स्वरूप आहे असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. तू तसा आहेस, तू असाच अविनाशी आहेस, तू असाच कुठल्याही शस्त्राने मारला जाणारा नाहीस, तू आत्मा आहेस. आणि ही तत्वज्ञानाची जी अंतिम उडी आहे त्या उडीच्या आड जर काही येत असेल तर आपलं सगळं उभं जीवन त्या उडीच्या आड येतं. पुष्कळ तत्वज्ञान तत्वज्ञानाच्या अंगाने आत्म्याची लक्षणं सांगत असलं आणि आपण आत्मरूप आहोत अशा रीतीने सद्गुरू सांगत असतील, भगवंत सांगत असतील, उपनिषद सांगत असतील, पण तरी देखील आपली ती आत्मस्थिती जी मुळातच आहे ती ती टिकून धरणं महामुश्किल होऊन जात. याच जर कारण तर ते कारण म्हणजे आपण वस्तुत अज अमर अव्यय अविनाशी शांत स्वरूप आनंद स्वरूप असे असलो तरी आपल्याला मिळालेला एक देह. चैतन्य तर आहेच आहे, पण त्या चैतन्याला एक देह मिळालेला आहे. त्या चैतन्यामुळेच आता तुम्ही इथपर्यंत चालत आलात. ते चैतन्य आहे म्हणून पाय आपले आपण चालत नाहीत, त्या चैतन्याच्या योगाने पाय चालले. त्या चैतन्याच्या योगानेच आता तुम्ही ऐकता आहात आणि समजून घेत आहात. तुमचे कान ते करण्याला असमर्थ आहेत. ही चैतन्याची जी संगती आहे देहाला, त्यामुळं खरं म्हणजे आत्मबुद्धी अधिक बळकट व्हायला पाहिजे, पण तसं न होता उलट गोष्ट घडली. चैतन्याला जी देहाची संगती आहे त्यामुळं आत्मा विसरला गेला आणि देह सत्य, देह म्हणजे मी अशा प्रकारची भावना निर्माण झाली. म्हणून आत्मविषयक तत्वज्ञान कितीही आणि काहीही सांगत असलं तरी देखील देहवान मनुष्यांनी देह प्राप्त झालेल्या मनुष्यांनी कशा रीतीने वर्तन करायला पाहिजे हा बोध कायम टिकून धरण्यासाठी याचा विचारही अगत्याचा ठरला. कारण या विचाराखेरीज नुसत्या आत्मविषयक तत्वज्ञानाला काही अर्थ नाही. आणि देह काय काय करतो, तर देह कर्म करतो एवढंच नव्हे तर कर्म देह करतच राहणार. हाताने काम करणं, पायांनी चालणं, डोळ्यांनी पाहणं, कानांनी ऐकणं या गोष्टी देह करत राहणार. जिथं बसणं, निजून राहणं ही देखील क्रियापद आहेत. झोपणं ही देखील एक कृती आहे. देह कर्माशिवाय राहील कसा? असं असल्यामुळं देह अविरत कर्म करत राहील. आणि देह जी कर्म करत राहतो ती कर्म देह रक्षणाकरता करत राहतो. धोका आहे असं जर समजलं तर पाय तुम्हाला इथून आपोआप दुसरीकडे घेऊन जातील. देह रक्षणाकरता देह कर्म करतो. देहाचं प्राथमिक संरक्षण झाल्यानंतर पोट भरणं इत्यादी याच्यासाठीचा उद्योग देहाला करावा लागतो. तो झाल्यानंतर प्रजोत्पादन इत्यादी या गोष्टी देहाला कराव्या लागतात. आणि तेही भागल्यानंतर सर्व इंद्रियांचे जे विषय आहेत तर ते विषय देखील देहाला स्वतःला पुरवावे लागतात. त्याच्यासाठी व्यवस्था देह करतो, मन करतं, बुद्धी करते. आणि या नादामध्ये मूळ ज्या चैतन्याच्या योगामुळे देह आहे ही गोष्ट साफ विसरली जाते. आणि मग इंद्रियांच्या योगाने मिळणारं सुख, इंद्रियांच्या योगाने मिळणारं दुःख, मनाच्या योगाने मिळणारं सुख, मनाच्या योगाने मिळणारं दुःख, बुद्धीला देखील दुःख होणं, बुद्धीला देखील सुखाची जाणीव होणं, या सर्व गोष्टी सुरू होतात. याच्यातून वाचायचं कसं? याच्यातून वाचण्याचा उपाय म्हणून भगवंतांनी योग बुद्धी सांगितली की ही आत्मबुद्धी यथास्थित टिकून ठेवण्याची युक्ती म्हणून भगवंतांनी योग बुद्धी सांगितली. आत्म्याच्या प्राप्तीच्या उपायाची बुद्धी. आता आत्मा आपण असताना, आत्मस्वरूप असताना आपण आत्मा आहोत असा आपला भाव बोध नाही, तर अशा झोकांनी किंवा अशा बेतांनी आता कर्म करू की ज्या कर्मांमुळे देह कर्म करतच राहणार आहे, तर देह कर्म करेल देखील आणि आपण मूळ जे आहोत ते देखील आपल्याला प्राप्त होईल. आपण जर शांत स्वरूप असू, आत्मस्वरूप असू, तर ते आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त व्हावं अशा बेतांनी कर्म करण्याची युक्ती म्हणून भगवंतांनी योग बुद्धी सांगितली. या दुसऱ्या अध्यायामध्ये अशा प्रकारे सांख्य बुद्धी आणि योग बुद्धी ही दोन अधिकरण विशेष प्रसिद्ध झाली. या योग बुद्धीमध्ये तुझा कर्मामध्ये अधिकार आहे, पण फळाच्या ठिकाणी तुझा कर्मात अधिकार असल्यावर फळात येतोच, पण तो फळातला अधिकार नेमका तुला आत्म्यापासून दूर करतो, त्यामुळं आत्मा दुरावतो आणि देह बुद्धीला तू जवळ करतोस. त्यामुळं फळातला अधिकार जो आहे, फळाविषयीचा अधिकार, तर तो तू मनाने सोडून दे असं भगवंतांनी सांगितलं. तुझं जे कर्म करणं आहे ते केवळ फळाकरता असं होऊ देऊ नकोस. इथं सूत्र रूपाने सांगितलं, पुढे जेव्हा कर्मयोग सांगितला तेव्हा त्याचे हेतू सांगितले. न कर्म फल हेतुर्भूहु, फळाकरता कर्म करू नकोस. मग कशाकरता कर्म कर, काय बेतानी कर्म कर हे इथं सांगितलं नाही. पुढे भगवद्गीता आहे, अजून तिथं सांगितलं की माझ्या प्रित्यर्थ कर, फलत्यागपूर्वक कर, मी आणि माझं काढून कर्म कर. करून मला अर्पण कर, अशा प्रकारच्या युक्त्या मग पुढं याच्या संबंधात आल्या. पण एवढं निश्चित की कर्म हे फळ हेतूने तू करू नकोस. हे अधिक मूलगामी सूत्र आहे. आणि तुला जी अकर्मदशा हवी आहे तर ती देहाच्या ठिकाणी त्याची आसक्ती धरू नको. देहाच्या अंगांनी कर्म टाळणं म्हणजे अकर्मदशा. अशा प्रकारची अकर्मदशा कधीही अस्तित्वात नसते. माते संगाहा तू अकर्मणी. कर्म न करणं हा आत्म्याचा स्वभाव आहे, तुझ्या आत असणाऱ्या चैतन्याचा स्वभाव आहे. देह कर्म करत असताना देखील आत्मा मुळीच उगा असतो. दीपाचे नि प्रकाशे गृहिणचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योग युक्ता. दिव्याच्या प्रकाशात जसं कर्म चालावं, दिव्याचा त्याच्याशी संबंध नसावा, तसं आत्म्याच्या अधिष्ठानावर केवळ कर्म घडतं. आत्मा हा मुळातच स्वयंपूर्ण स्वतंत्र शांत स्वरूप असा आहे. त्याच्या अधिष्ठानावर देह कर्म करतो. अकर्मदशा हा देहाचा स्वभाव नाही, त्यामुळं कर्म न करण्याविषयी तू आसक्ती धरू नको. कधी कधी कर्म न करण्याविषयी फार मोठी आसक्ती धरली जाते. जसं अर्जुन न लढण्याविषयीच आसक्त झालेला होता. अशा रीतीने तू योगस्थ हो. या चार गोष्टींना भगवंत योगस्थ होणं असं म्हणतात. जे योगावर आरूढ होणं, कर्मयोगावर आरूढ होणं, आणि अशा रीतीने कर्माच्या बाबत विचार सांगितल्यानंतर भगवंत असं सांगतात की तू देहाचा संग कर्म करताना देह मी ही भावना टाकून कर्म करण्याचा अभ्यास कर. योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजयः. संग संघाचाही तू त्याग कर, देह संघाचा त्याग कर. सर्वात मूळ संघ जर काही असेल तर आपण आहोत. मी जीव हा मूळ संघ. त्याच्या अधिष्ठानावर त्या जीव मी आहे, परमात्म्यापासून वेगळा आहे, याच्या अधिष्ठानावर मग देह मन बुद्धीचा संघ येतो. तू संघ सोडून कर्म कर. अशा रीतीने कर्मामध्ये अधिकार आहे, फळामध्ये आहे, पण ठेवू नकोस. कर्म हे फळाच्या उद्देशाने करू नकोस. आणि अकर्म दशा ही आत्म्याची दशा आहे, ती देहाला तू लागू करू नकोस. देह मी या भावनेने कर्म करू नकोस. एवढं झाल्यावरही भगवंत असं सांगतात की तरीही कर्म केल्यानंतर ते कर्म पूर्ण होईल किंवा अपूर्ण तरी राहील, ते सिद्धीला तरी जाईल किंवा असिद्ध तरी होईल. पण सिद्धीला गेलं, मनासारखं सिद्धीला गेलं, ज्याकरता आरंभलेलं होतं तसं सिद्धीला गेलं किंवा असिद्ध राहिलं, कर्म सिद्ध तरी होईल असिद्ध तरी होईल. छोट्या कर्मांपासून ते अगदी संसारापर्यंतच्या कर्मापर्यंत कोणाची कर्म ही असिद्ध राहतात. छोट्या छोट्या कर्मामध्ये यश अपयश. तिथपासून भल्या मोठ्या म्हणजे 40-40 वर्ष केलेल्या संसारामध्ये तो सिद्धीला तरी जातो किंवा असिद्ध राहतो. फारच विचित्र गोष्ट आहे. 40-40 वर्ष प्रयत्न करून कोणाकोणाचे संसार हे असिद्ध होतात. छोटी छोटी अपयश, मुलं चांगली नाही निघाली, केलेलं सगळं वाया गेलं, असिद्ध झाला. अतिशय दुर्दशा कोणत्या तरी चुकीच्या निर्णयाने प्राप्त झाली, अन्नान्न दशा झाली. एवढा खटाटोपीने केलेला संसार शेवटच्या घडीला वाया जावा, असिद्ध व्हावा होतो. मला परवा एकाने सांगितलं की 58 लेट 60s मध्ये, असं त्यांनी म्हटलं, म्हणजे 58 ते 60-62 पर्यंत असलेली अशी दोन जोडपी नवरा बायको, त्यांनी मोठ्या हौसेनी पुण्याच्या जवळ कुठंतरी एकमेकांच्या शेजारी असावं म्हणून मोठमोठ्या जमिनी घेतल्या, आणि घर बांधली, त्या घराचं डिझाईन करत असताना अगदी चांगल्यात चांगले अतिशय श्रीमंत आहेत ते म्हणाले, खूप श्रीमंत आहेत। त्यामुळं त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जशा प्रकारच्या सुखसोयी आहेत तशा प्रकारच्या सुखसोयी सर्व आपल्या घरात पाहिजे म्हणून आणि मोठ्या प्रेमानी आस्थेनी आणि आवडीनी रोज पाच पाच सहा सहा तास वेगवेगळ्या एजन्सीशी ते बोलत असत की बाग अशी झाली पाहिजे, कंपाऊंड असं झालं पाहिजे, हे असं डिझाईन दिसलं पाहिजे, आर्किटेक्चर कसं पाहिजे, प्लम्बिंग कसं पाहिजे, सगळ्या अनेक बारीक सारीक गोष्टी, इलेक्ट्रिफिकेशन कसं पाहिजे। आणि ते बंगले पुरे होत आले आणि त्यांच्यापैकी एकाच्या पत्नीला कॅन्सर डिटेक्ट झाला, ते राहायलाही अजून गेले नाहीत, त्यामुळं त्यांचा सगळा इंटरेस्टच निघून गेला त्या बंगल्यामधला। जे दुसरं होतं जोडपं तर ते केवळ हे राहत आहेत, हे शेजारी आहेत म्हणून इंटरेस्टेड होते, त्यामुळे त्यांचाही इंटरेस्ट गेला। आता तिथं लक्ष द्यायला कोणी नाही, कसं तरी गवत वाढलंय, सगळं जवळपास पूर्ण केलेलं आहे, पण त्यांना तिथं पाहायला जायला वेळ नाही कारण बायकोची ट्रीटमेंट चालू आहे। आता ते असं म्हणतात, त्या बंगल्यांच्या विषयी माझ्याशी काही बोलू नका, संसार असिद्ध होऊ शकतो, छोटी कर्म तितपासून शेवटी सगळं गणित, जसं धंद्यामध्ये रोज मिळालेले पैसे गमावलेले पैसे असं करत करत तोटा नुकसान असं करत करत वर्षाच्या शेवटी काहीतरी ताळेबंद तयार होतो, 10 वर्षाच्या 20 वर्षाच्या आणि धंदा बंद करताना काहीतरी जमा खर्च फायदा तोटा असाच असावा हवा। तसं सिद्ध आणि असिद्ध तर हे प्रत्येक कर्मामध्ये पहा असं भगवंत सांगतात, सिद्ध सिद्ध्यो हो समो भूत्वा, सिद्ध राहो किंवा असिद्ध राहो तुझं लक्ष आत्म्याकडे आहे ना, तू आत्मा आहेस ना, या अशा गोष्टीमध्ये पडून तू तुझी झोप वाया घालू नको, तुझी शांती ढळू देऊ नको, अशा बेताने तू कर्मात राहा। हे आत्मविषयक तत्वज्ञान प्रथम सांगितलेलं आणि कर्म करण्याची युक्ती हे ज्याला एकत्रित रीतीने जमलं त्याला बुद्धियोग जमला असं भगवंत म्हणाले। मी तुला बुद्धियोग सांगतो असं जे भगवंत म्हणाले तर तो हा बुद्धियोग आहे। आणि या बुद्धियोगामुळं मागच्या वेळेला आपण जिथं संपवलेलं होतं की श्रुती विप्रतिपन्नाते, केवळ आत्मविषयक तत्वज्ञान श्रुती काय सांगते हे सांगून बुद्धी हे ऐकून ऐकून बुद्धी गोंधळून जाते, पण या बेताने जर श्रुती सांगते ते जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला तर हा गोंधळ संपतो। त्यामुळे श्रुती जे सांगते ते ऐकून जी गोंधळलेली तुझी बुद्धी आहे ती जेव्हा या बुद्धियोगाच्या सहाय्याने समाधीमध्ये समाधौ समाधावचला समाधौ अचला बुद्धी ही समाधीमध्ये स्थिर होईल। समाधी आपण जशी डोळ्यासमोर धरतो तशी एखाद्या योग्याची किंवा ध्यान करणाऱ्या व्यक्तीची ध्यानामध्ये निर्माण झालेली ट्रान्सची स्थिती याला भगवंत समाधी म्हणत नाहीत। बुद्धीचं स्थैर्य होणं आणि बुद्धी आत्म्यामध्ये कायम स्थिर राहणं, ती निश्चल होणं, आत्मा निश्चल आहे तशी बुद्धी निश्चल होणं आणि ती आत्म्यामध्ये स्थिर होणं असं जेव्हा होईल तेव्हा तू योगारूढ होशील, तेव्हा तुला खऱ्या अर्थाने योग प्राप्त होईल असं भगवंत म्हणाले. तेव्हा अर्जुनाला प्रश्न जो पडला की खरंच अशा प्रकारे कोणी व्यक्ती असते की काय, कारण आतापर्यंत अर्जुनाच्या आयुष्यात अर्जुनानी वेदवाक्यच केवळ एका बाजूला ऐकलेली होती पण ती अंमलात कशी आणायची याची कला ऐकलेली नव्हती. अर्जुनानी ऋषी पाहिलेले होते, सज्जन होते पांडव, त्यामुळे अनेक ऋषींची आणि त्यांची भेट झालेली होती. त्यांची शांती त्यांनी कदाचित पाहिली असेल पण ही शांती काय योगाने त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे हे अर्जुनाला माहीत नव्हतं. व्यास नेहमी येत असत, अनेक ऋषींची आणि त्यांची भेट झालेली होती, तरी देखील असं आत्मविषयक तत्वज्ञान आणि हे तत्वज्ञान कशा रीतीने वर्तन केलेलं असताना बुद्धीत अखंड स्थिर राहतं ही गोष्ट अर्जुनाने आतापर्यंत ऐकलेली नव्हती. ती या निमित्ताने भगवंतांनी अर्जुनाला सांगितली. आणि अशा प्रकारे स्थिर बुद्धी झालेला जो पुरुष आहे, ज्याची बुद्धी कर्म करत असताना अशा रीतीने आत्म्यात स्थिर राहते, असा स्थितप्रज्ञ कोण असा अर्जुनाने प्रश्न विचारला. त्याची लक्षणं काय, स्थितप्रज्ञस्य का भाषा, कोणाला म्हणायचं अशा प्रकारचं स्थितप्रज्ञ. समाधिस्थस्य केशव, ज्याची बुद्धी अशी समाधीमध्ये स्थिर झालेली आहे. समाधीमध्येच धीही म्हणजे बुद्धी सम होणं ही गोष्ट अपेक्षित आहे. स्थितधीही किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम, असा स्थितधीही झालेला स्थिर बुद्धी झालेला असा पुरुष किम प्रभाषेत बोलत असेल तर बोलतो कसा, कारण सगळेच बोलतात आणि असाही पुरुष बोलेल. तेव्हा अशा पुरुषाचं ज्याची बुद्धी स्थिर झाली त्याच्या बोलण्याचं वैशिष्ट्य काय, तो कसा बोलतो, किम आसीत तो बसतो कसा, व्रजेत किम तो चालतो कसा, अशा प्रकारचा प्रश्न अर्जुनाने विचारला. तेथे अर्जुन म्हणे, देवा हाची अभिप्रावो आघवा, मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे ज्ञान परिपूर्ण झाल्यानंतर ते ज्ञान तसंच राखून तो बोलला पाहिजे, चालला पाहिजे, वागला पाहिजे. हे जे आपण दासबोधात पाहिलं सायोज्य मुक्ती, याचा अर्थ ज्ञान प्राप्त झाल्यानंतर व्यवहार करत असताना देखील मुक्त स्थिती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती, तोच प्रश्न विचारलेला आहे. तो बोलतो कसा, तो बसतो कसा, तो चालतो कसा. तेथे अर्जुन म्हणे, देवा हाची अभिप्रावो आघवा, मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. मग अच्युत म्हणे, सुखे जे किरीटी तुझं निके, सुखे नैव सांगेन असं भगवंत म्हणाले. कारण हे सांगण्यामध्ये भगवंतांनाही मोठं सुख आहे. साधू वर्णन आहे, साधू लक्षण आहे, ते सांगताना सुख होत. आणि हे तुला देखील निक म्हणजे हितावह आहे, तुझ्याही हिताचं आहे, हे ऐकलं तर तुझंही हित होईल, मलाही सुख होईल सांगितलं की. ते पूसपा उन्मेखे मनाचे मी, मनामधलं सगळं जडत्व तुझ्या जाऊ देत. विषय संसार जो ठासून भरलेला आहे तो जाऊ देत, मनाचे मी उन्मेखे, मनामध्ये ज्ञान निर्माण होऊन तू विचारतो आहेस, तू विचार अशाच प्रकारे। या बोला पार्थे, म्हणितले सांग पा श्री कृष्णा ते, काय म्हणिते स्थित प्रज्ञा ते ओळखो केवी। आणि स्थिर बुद्धी जो म्हणीजे तो कैसिया चिन्ही जाणीजे, आणि ज्याला स्थिर बुद्धी असं म्हणायचं तो कोणत्या चिन्हांनी कोणत्या लक्षणांनी ओळखायचा, जो समाधी सुख भुंजे अखंडित, जो अखंडित स्थिर अशा सम अशा बुद्धीनी वर्तन करतो, ती जी समाधी आहे योग काळी प्राप्त होते, ती पहिली झलक असते आत्म्याची। आत्मा अत्यंत सम, त्या सम असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी जाऊन स्थिर होते, नाहीशी होते। मन तिथं जाऊन नाहीस होत, इंद्रिय भाव तिथं जाऊन नाहीसे होतात, आणि काही विषमता शिल्लक राहत नाही, केवळ अद्वैत भूमिकेनी एक शुद्ध जाणीव तिथं शिल्लक राहते। या स्थितीला समत्वानी राहणं असं म्हणतात, ही ध्यानामधली असणारी समाधी स्थिती। पण विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवर उभा असताना देखील मग ती लक्षणं अंगी आली, वर्तन करत असताना तोची एक दान शूर दाता, अशा अशा प्रकारे वर्तन करत असताना देखील तशीच बुद्धी टिकून राहणं, ही खरी समाधी स्थिती, ही खरी स्थिर बुद्धीची स्थिती, ही अखंड टिकून राहणारी समाधी। चालता बोलता न मोडे आसन, न भंगे ते मौन कदा काळी, असं स्वरूपानंद म्हणतात। तशी तो कवणे स्थिती असे, कैसेनी रूपी विलसे, त्याची स्थिती कशी असते, देहाची मनाची बुद्धीची अंतरस्थिती तो कसा दिसतो, तो कवणे रूपी विलसे। देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती, हे लक्ष्मीपती देवा श्री कृष्णा, तव परब्रह्म अवतरणू, परब्रह्माचं अवतरण ज्याच्या ठिकाणी झालेलं आहे असा। जो षट गुणाधिकरणू, तो काय तेथ नारायणू बोलतू असे, आणि भगवंत बोलायला सुरुवात करतात। प्रजहाति यदा कामान, सर्वान पार्थ मनोगतान, आत्मनी एव आत्मना तुष्टः, स्थित प्रज्ञः तदोच्यते। प्रजहाति म्हणजे नाहीशा झालेले आहेत, निघून गेलेले आहेत। यदा जेव्हा, कामान कामना, सर्वान पार्थ मनोगतान, सर्व प्रकारच्या कामना, मनोगत देखील इंद्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या, मनाच्या ठिकाणी असणाऱ्या, स्थित प्रज्ञाचं व्यवच्छेदक प्रथम लक्षण भगवंतांनी असं सांगितलं। कि ज्याच्या ठिकाणी कामना नाहीत, म्हणजे ज्याच्या ठिकाणी देहबुद्धी नाही, देहाच्या इंद्रियांच्या मनाच्या बुद्धीच्या सर्व ठिकाणी असणाऱ्या त्याच्या कामना जेव्हा निघून गेलेल्या आहेत, आणि सर्वान कामान, सर्व प्रकारच्या कामना हे एक, आणि दुसरं आता त्याच्या बरोबरीनी बुद्धी योग, सांख्य आणि योग, आत्मनी एव आत्मनाहा तुष्टाहा स्थित प्रज्ञाहा तदोच्यते। आपल्या आत्म्यामध्येच जो संतुष्ट आहे असा आपणच आपल्या आत्म्याच्या ठिकाणी जो संतुष्ट होऊन राहिला तो त्याला स्थित प्रज्ञ असं म्हणतात. बुद्धी खऱ्या अर्थाने तेव्हा त्याची स्थित होते. ध्यान योग्याची बुद्धी केवळ ध्यान योगी असा विचार केला तर ध्यानाच्या वेळेला आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट असते, पण ध्यानातून उठल्यानंतर कामना जेव्हा निर्माण होतात तेव्हा तो कामनांच्या मागे धावू शकतो, तो कालांतराने पूर्ण होतो. तो जेव्हा पूर्ण होतो तेव्हा तो स्थितप्रज्ञच होतो. म्हणून ही उभय लक्षण भगवंतांनी सांगितली. त्याच्यामध्ये हे जे प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान हा एक ग्रुप, हा एक गट असा, आणि या गटाच्या खाली भगवंतांनी काही गोष्टी सांगितल्या. मनोगत असलेल्या कामना ज्याच्या गेल्या, एवढं सांगून आपल्याला जे समजतं त्याच्यापेक्षाही जास्त खुलासा केल्यावर समजावं म्हणून भगवंतांनी पुढे सांगितलं की दुःखेषु अनुद्विग्न मनहा सुखेषु विगत स्पृहा वीत राग भय क्रोधा. काही काही गोष्टी सांगितल्या. यस सर्वत्रान अनभिस्नेहा तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदंती न द्वेष्टी. ही अजून एक गोष्ट सांगितली. दुःखामध्ये जो उद्विग्न होत नाही, त्याच्या कामना निघून गेलेल्या आहेत अशा व्यक्तीचं वर्णन आहे, तो दुःखामध्ये उद्विग्न न होता दुःख सहन करतो. दुःखाने डोकं आपटून घेणाऱ्या व्यक्ती कदाचित तुम्ही पाहिल्या असतील, डोक्यावर हात मारणाऱ्या, छातीवर हात मारणाऱ्या व्यक्ती कदाचित पाहिल्या असतील. दुःखाने गप्प होऊन गेलेली व्यक्ती तुम्ही पाहिली असेल, दुःखाने घर सोडून निघून गेलेली व्यक्ती पाहिली असेल. भगवंत असं म्हणतात की दुःखेषु अनुद्विग्न मनहा सुखेषु विगत स्पृहा. आणि सुख झालं की ज्याच्या स्पृहा वाढत जातात, सुखामध्ये स्पृहा वाढणं ही गोष्ट निश्चित घडते. तुम्ही चटईवर झोपत होतात एक वेळ, मग नंतर गादीवर झोपणं म्हणजे काय हे तुम्हाला समजलं, मग तुम्ही गादी सोडत नाही, मग त्या गादीत ही अधिक चांगली अधिक चांगली अधिक चांगली असं तुम्ही कराल. सुखामध्ये स्पृहा वाढणं, देहबुद्धी वाढणं, कामना वाढणं, दुःखामध्ये देखील उद्विग्नता वाढणं, दुःख नको असं होऊन जाणं देहबुद्धीपोटी कामनेपोटी. वीत राग भय क्रोधा अनुराग विषयांविषयीचं प्रेम, भय म्हणजे मूळ जीवनाविषयीचं आपण असावं म्हणून असणारं भय, मृत्यूविषयीचं भय आणि सर्वसाधारण सामान्य सर्व प्रकारची भय आणि क्रोध क्षुब्धता. ज्याच्या जीवनातून कमीत कमी झालेले आहेत किंवा गेलेले आहेत कुठच आसक्ती ठेवून जो वागत नाही, या सर्वत्रान अनभिस्नेहा आपण सर्व ठिकाणी स्नेह ठेवून राहतो. इतकं की मी एकदा एका कार्यक्रमाला गेलो होतो, तिथं एक योगाचे शिक्षक पण ध्यानही शिकवतात, त्यांना नमस्कारही केले जातात, महाराजच ते होते. तर आम्ही असे बसलेले होतो आणि बोलता बोलता त्यांचा एक जुना मित्र आला, त्यांच्या पाठीवर त्यांनी जोरात थाप मारली, काय म्हणतोयस वगैरे. आणि आमच्याशी ज्या गांभीर्याने आणि एका विशिष्ट प्रतिष्ठेने ते बोलत होते, साहजिक मित्र भेटल्यानंतर एकदम त्यांचा नूर बदलला, तेही हसत खेळत बोलायला लागले, काय करतो सध्या? म्हणे दोन गोष्टी सध्या करतो, मित्र म्हणाला. एक म्हणजे शेअर ट्रेडिंग करतो आणि बऱ्यापैकी पैसे मिळवतो म्हणाला. आणि दुसरं म्हणजे पुण्याच्या अवतीभोवती काही प्लॉट घेतलेत. असं मग त्या अमुक ठिकाणी प्लॉट आता त्याच्या काय किमती चालल्यात रे? तर ते म्हणाले तिथं फार किमती असं. अरे माझे तिथं दोन प्लॉट आहेत, विकायचे आहेत. एकदम त्यांचं सगळं बदलून गेलं. स्नेह जो असतो तो स्नेह इतका प्रगट झाला, भगवंत इथं सांगतात की य सर्वत्रान अनभिस्नेहा, सर्व बाबतीत सर्व ठिकाणी तो स्नेह न ठेवताच राहतो. अशाच पद्धतीने राहण्याची कला त्यांनी अवगत करून घेतलेली आहे. तत् तत् प्राप्य शुभाशुभम, आणि असं वर्तन करत असताना देखील अगदी तटस्थपणाने म्हणा किंवा सम राहून वर्तन करत असताना देखील शुभ आणि अशुभ नेहमी प्राप्त होईलच. त्या शुभाबद्दल आणि अशुभाबद्दल देखील विशेष आसक्ती नाही. त्याच्याबाबत देखील अनभिस्नेहा असा. नाभिनंदंती न द्वेष्टी, आणि शुभ झालं तर अभिनंदन करायला जात नाही. वा वा छान झालं, छान झालं, मुलगा झाला, छान झालं. न द्वेष्टी, तो कशाच्याच गोष्टींनी विचलित होत नाही. शुभानी तो विचलित होत नाही आणि अशुभानी देखील तो विचलित होत नाही. नाभिनंदंती न द्वेष्टी, कारण आत्म्यामध्ये राहण्याची कला त्यांनी प्राप्त केलेली असते, म्हणून तो विचलित होत नाही. तो अशा बेताने कर्म करत असतो. हे जे वरच सगळं सांगितलेलं आहे, कर्मामध्ये अधिकार आहे, फळामध्ये नाही, नको फळ हेतूनी कर्म करू नको, आत्म्याचं स्वरूप निष्क्रिय आहे, देहाचं नाही, अकर्मामध्ये रुची नको, देह मी हा भाव नको, सिद्ध होवो किंवा असिद्ध होवो, या बेतानी राहत असल्यामुळे जो आत्म्यामध्ये स्थिर राहतो, म्हणून तो सर्वत्र अनभिस्नेहानी राहू शकतो. त्याच्यातून होणारं जे शुभ आणि अशुभ प्राप्तव्य आहे त्याचं अभिनंदन करायला जात नाही, त्याचा द्वेष करायला जात नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट सांगितली, यदा संहरते च अयम कुर्मोंगानीव सर्वशहा. वर्तन करत असताना देह सर्व ठिकाणी त्याचाही फिरेल, रस्त्यावरून जाईल, स्टेशनवर जाईल, बसमधून जाईल, मंडईमध्ये जाईल. जसं कासव धोका दिसला की आपले अवयव आत ओढून घेतं, तसं कुर्मोंगानी व कुर्म कासवाचं अंग जसं कासव ओढून घेतं, तसं इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्या, इंद्रिय आपल्या आपल्या अर्थांबद्दल जागरूक होतात तेव्हा तो इंद्रियच आवरून घेतो. हा जो एक गट मी म्हटलं, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, ही गोष्ट तो कशी जमवतो हे या पुढच्या तीन श्लोकांमध्ये सांगितले. आणि या सर्व श्लोकांना आत्मनी एव आत्मना तुष्ट आहे पालुपद नेहमी लावायचं. दुःखेशु अनुद्विग्न मनाहा, सुखेशु विगत स्पृहा, वीत राग भय क्रोधा, आत्मनी एव आत्मना तुष्टहा. हे एवढं सगळं करतो आणि आपल्या आत्म्यामध्येच आपण संतुष्ट होऊन राहतो तेव्हा स्थित प्रज्ञ. यस सर्वत्रान अनभिस्नेहा तत्तत् प्राप्य शुभाशुभम, नाभिनंदंती न द्वेष्टी. सर्व ठिकाणी स्नेह न ठेवता वर्तन करतो, त्याच्या ठिकाणी प्राप्त होणाऱ्या शुभ आणि अशुभाबद्दल अभिनंदन करायला जात नाही. अथवा द्वेष करत नाही, शिवाय आत्मनि एव आत्मना तुष्टः। हे जे पहिलं अव्यवच्छेदक लक्षण सांगितलेलं आहे त्याच्यातलं जे दुसरं आत्मनि एव आत्मना तुष्टः ते या सर्वांना लागू करायचं, तेव्हा स्थितप्रज्ञ। यदा संहरते च अयम कुर्मोंगानिव सर्वशः, इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्या धोक्याची जाणीव होईल, त्याला धोक्याची जाणीव होते। कासवाला जशी धोक्याची जाणीव होऊन तो आपले अवयव आवरून घेतो, तसे विषय दिसले की आत्मरत असणारं आपलं मन विषयांकडे ओढ घेते, हा धोका, म्हणून इंद्रिय आवरून घेतो। अशा प्रकारे इंद्रिय आवरून घेतो आणि आत्मनि एव आत्मना हा तुष्ट हा स्थितप्रज्ञ हा सदोच्यते, आणि आपल्या आत्म्यामध्येच तो आपणच संतुष्ट होऊन राहतो, तो स्थितप्रज्ञ। आत्म्यामध्ये आत्महेतू न ठेवून केलेला केवळ इंद्रिय निग्रह हा तुम्हाला कुठूनच कुठे घेऊन जाऊ शकत नाही। उलट समर्थांच्या भाषेत आदळते, आफटते, दुःखी होते, कष्टी होते, असं त्या वैराग्याचं स्वरूप राहतं। निष्कारणच इंद्रिय आवरून धरायची आणि आवरून धरून करायचं काय तेच माहीत नाही, रमायचं कसं याचाच पत्ता नाही, आणि इंद्रिय मात्र आवरतो आहे, अशा वेळेला मात्र भयंकर त्रास आहे। इंद्रिय आवरतो हे एकच लक्षण नाही, म्हणून ज्यांच्या इंद्रिय संयमनाला कोणतीही दिशा नाही, आत्मप्राप्तीसारखी दिशा जर असेल तर इंद्रिय संयमन एका तऱ्हेने सुसह्य होऊ शकतं। तसंच केवळ इंद्रिय संयमन करावं आणि राहावं असं भगवद्गीतेचं सांगणं नाही, कर्म करत राहावं। आता गृहादिक आघवे हे काही न लगे त्याजावे, जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणवनी। त्यामुळे घरच करू नका, पत्नीच असू नये, पतीच असू नये तुम्ही, असं भगवद्गीता सांगत नाही। तुम्ही संसार करत असताना कोणत्या बेतानी तुम्ही यशस्वी व्हायचं आहे हे सांगते आहे। त्यामुळे गृहस्थ धर्मी लोकांना केलेला हा उपदेश आहे। असं नाही की हा संन्याशांना किंवा बैराग्यांना केलेला उपदेश आहे। यदा संहरते च अयम कुर्मोंगानी व सर्वशः, इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्या, इंद्रिय आपल्या आपल्या अर्थामध्ये विषयांमध्ये अवास्तव आवरायला सुरुवात करताहेत, तो आवरून धरतो। गृहस्थाला देखील इंद्रिय संयमन सांगितलेलाच आहे, आणि शिवाय आत्मनि एव आत्मना हा तुष्टः, आणि आत्म्यामध्येच आपल्यामध्येच आपण रमून जो राहतो, एवढं केल्यानंतर देखील भगवंत अजून एक फार अंतर्मुख करणारं विधान करतात। या स्थितप्रज्ञ लक्षणांमध्ये ते असं म्हणतात की विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना, अशा रीतीने विषयांपासून ओढून घेतलेली इंद्रिय जेव्हा निराहार केली जातात, त्यांना त्यांचा आहार म्हणजे विषय सेवन करू दिलं जात नाही, हा प्रयत्न देखील तोकडा पडतो तोपर्यंत जोपर्यंत रसवर्जम रसोप्यस्य, इंद्रिय जरी आवरून धरली आणि त्यांना विषय सेवन करू दिले नाहीत तरी देखील इंद्रियांच्या ठिकाणी विषयांच्या बाबत रस हा राहतो, हे भगवंतांनी मान्य केलेलं आहे। ज्यांनी इंद्रियांची आणि विषयांची भेटच घडवली नाही म्हणून त्यांची इंद्रिय फार मोठी सुशिक्षित झाली विषयांच्या सेवनाच्या बाबत असं होऊ शकत नाही। त्यांच्या इंद्रियांच्या मध्ये विषयांच्या बाबत रस हा राहणार, इतका रसवर्ज केला तरी देखील भगवद्गीतेचं तसं रेकमेंडेशन नाही, भगवद्गीतेचं तसं म्हणणं नाही, तरी देखील गृहस्थ धर्म पाळणारा मनुष्य देखील जेव्हा योग्य ठिकाणी इंद्रिय आवरून धरतो आणि आवरून धरल्यामुळं त्यांनी इंद्रिय जिंकली असं म्हणायचं की काय नाही. त्याच्याही इंद्रियांच्या ठिकाणी विषयांच्या बाबत रस हा राहतो. हा रस कधी जाईल? रसवर्जम रसहा अपी अस्य परम दृष्ट्वा निवर्तते. जेव्हा तो परम पुरुष परमात्मा आत्मा त्याच्याशीच तादात्म्य होतं तेव्हाच खऱ्या अर्थाने रस हा पूर्ण नाहीसा होतो. नाहीसा होतो म्हणजे तो रस त्याच्यापेक्षाही उत्तम रस प्राप्त होतो तेव्हा. जेव्हा परम दृष्ट्वा अगदीच पलीकडे असणारा आत्माच जेव्हा दृग्गोचर होतो तेव्हा. यततो ही अपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथिनी हरन्ति प्रसभं मनः. ज्ञानी पुरुषाचं मन देखील ही इंद्रिय मोठी प्रमथन करणारी आहेत. मनाची भयंकर घुसळण करतात विषयांकरता. इंद्रियांच्या ठिकाणीही घुसळण सुरू होते आणि मनाच्या ठिकाणीही घुसळण सुरू होते. कितीही आवरून धरली तरी पुरुषस्य विपश्चितः ज्ञानी किंवा विद्वान जो आहे अशाची इंद्रिय देखील अशा पुरुषाची इंद्रिय देखील इंद्रियाणी प्रमाथिनी मोठी घुसळण त्याच्या ठिकाणी करतात आणि हरंती प्रसभम मनः त्याचं मन विचलित केल्याखेरीज राहत नाहीत. तानि सर्वाणी संयम्य. म्हणून अशा अशा इंद्रियांना देखील संयमित करून युक्त आत्म्याशी जडून आसीत मत्परः युक्त आसीत जनी अतिशय उत्तम रीतीने सगळं सावरलेलं आहे. इंद्रिय सांभाळलेली आहेत आणि जो मत्पर झालेला आहे वशेही यस्य इंद्रियाणी ज्याची इंद्रिय त्याला वश झालेली आहेत तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पण याच्याही नंतर आत्मनी एव आत्मना हा तुष्ट आहे पालुपत लावायलाच लागेल. हे सगळे प्रयत्न आहेत. शेवटी साधकाच्या पक्षी प्रयत्न आहेत आणि स्थितप्रज्ञाची वागण्याची कला आहे. स्थितप्रज्ञ या पद्धतीने वागतो या पद्धतीने राहतो. जे सामान्यतः आता हे ऐकताना असं वाटतं की आपलं जीवन आणि या स्थितप्रज्ञाचं जीवन याच्यात किती अंतर आहे. किती अंतर आहे म्हणजे अंतर आहेच. तेच तर भगवंत सांगतात. ते जर अंतर नसतं तर बसल्या जागी आता आपल्याला आत्म्याचं स्मरण असतंच. आपण आत्मरूप अशा प्रकारचा भाव टिकून राहिलाच असता. तो का राहत नाहीये तर या कारणाकरता राहत नाहीये. तरी देखील हे आवाक्यात आहे. मनुष्य मात्राच्या प्रयत्नाच्या आवाक्यात आहे. हे जर आवाक्यात नसतं तर भगवंतांनी सांगितलंच नसतं. हे निश्चितपणाने प्राप्त करण्यासारखं आहे. हे प्राप्त करता येतं. माझ्या पुढे खरं प्रश्न असा आहे की हे स्थितप्रज्ञाचं वर्णन आहे. त्याच वेळेला साधकांनी करायचे प्रयत्न देखील याच्यातून सूचित होतात. या पद्धतीने साधकांनी प्रयत्न करायला पाहिजे तर तो स्थितप्रज्ञ होणार आणि हे स्थितप्रज्ञाचं लक्षणच आहे. तर साधकांनी कसे प्रयत्न करायला पाहिजेत हेही तुमच्या समोर मांडायचं का नुसता स्थितप्रज्ञ कसा असतो ते म्हणून सोडून द्यायचं. याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. आत्मनिवेदन प्राप्त केलेला मनुष्य असा. आत्मा कोण कसा आत्म्यामध्ये रमून कसं राहायचं. सर्व मनोगत कामना मूळ काम आणि कामना सर्व बाजूला सारायच्या कशा त्याचे उपायच खाली दिलेत की दुःख उद्वेग होऊन देऊ नका, सुख झालं तर स्पृहा वाढवू नका, वीत राग भय क्रोधा। त्यामुळं मला असं वाटलं की आपण केवळ तात्विक निरूपण करत नाही आहोत, नाहीतर हे स्थितप्रज्ञाचं निरूपण खरं म्हणजे इथं झालं, अजूनही पुढे आहे, पण याच्या बारकाव्यात जर गेलो तर आपल्याला कुठेतरी उपयोग आहे, पण मग ती साधकांनी करण्याचे प्रयत्न त्या अंगाने ते होईल। पण तरी देखील साधकाकरताच तर हे आहे, म्हणून हे जे श्लोक आहेत या पद्धतीने सांगितलेले भगवंतांनी, कामना टाकण्यात कामना ज्याच्या निशेष दूर गेल्या आणि कामना त्यागाचे उपाय। विनोबांनी तर याची अशी कॅटेगरी केली आहे बरं का, विनोबा असं म्हणतात पहिलं म्हणजे वृत्ती उठूच देऊ नका, दुःखेशु अनुद्विग्न मनहा सुखेशु विगत स्पृहा। याला विनोबा असं म्हणतात की उपाय असा सांगितलाय की वृत्तीच उठू देऊ नका, हा पहिला उपाय, दुःख प्राप्त झालं वृत्तीच उठू देऊ नका। दुसरा उपाय, तुमची शक्ती कमी पडेल, वृत्ती उठतील एखाद वेळेला, उठल्या तर त्याच्याबरोबर वाहवत जाऊ नका, तटस्थपणाने त्या सोडून द्या। या सर्वत्रान अनभिस्नेहा तत्तत् प्राप्य शुभाशुभम, अशी असं कॅटेगरायझेशन केले। आणि तिसरा उपाय म्हणजे इंद्रिय संयमनच करा। असे तीन उपाय साधकाला उपयोगी असे याच्यातून निघतात। आपण त्याच्यावरचं निरूपण यथावकाश अर्थात पाहत राहू, पण हा मोठा आस्थेचा असा विषय आहे। या ठिकाणी भगवद्गीतेच्या दृष्टीने असणारा पूर्ण पुरुष वर्णन केला गेलेला आहे। या पुरुषाचं वर्णन पुढे अनेक ठिकाणी आलं, भक्त म्हणून आलं, गुणातीत म्हणून आलं, उत्तम पुरुष म्हणून आलं, ज्ञानी म्हणून आलं, कर्मयोगी म्हणून आलं, जीवनमुक्त म्हणून आलं, पण या ठिकाणी हे पहिलं रेखाचित्र भगवंतांनी वर्णन केलेलं असं रेखा शब्द चित्र असं म्हणू आपण त्याला। इतकं उत्तम वर्णन केलं की जसा असा स्थितप्रज्ञ उभा राहतो, कसा असतो असा स्वरूपानंदांसारखा, स्वामीजींसारखा, श्रीधर स्वामी महाराजांसारखा, गोंदोलेकर महाराजांसारखा, ही कोणी दूरची वर्णन नाहीयेत, ब्रह्मानंदांसारखा, रामकृष्णांसारखा, त्यांची वर्णन आहेत। ज्यांनी आपली बुद्धी समाधीनी देखील स्थिर केली, आत्म्यामध्ये राहण्याची युक्ती प्राप्त केली आणि कर्म करताना देखील ते तसेच राहू शकले, तो स्थितप्रज्ञ। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामीजी स्वामीजी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत। हरि हरि।